श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. तीस ओव्या चांगदेव पासष्टीच्या घेऊन झालेल्या आहेत आणि आजपासून आपण 31व्या ओवीकडे वळत आहोत. आतापर्यंत निरनिराळे सिद्धांत प्रतिपादित झाले. जसं वाट आपण जेव्हा चालतो तर एक एक पाऊल पुढे चालत असतो, पुढे टाकत असतो. या चांगदेव पासष्टीचे सूत्र असेच आहे. एक सूत्र सिद्ध झालं की पुढलं सूत्र माऊली नवीन सांगतात. तर यातलं नाविन्य एकाएकी समजण्यासारखं कळण्यासारखं नाही, त्याच्यावर वारंवार चिंतन लागते. म्हणूनच आपण या चांगदेव पासष्टीच्या ओव्यांचं आपल्याला जमेल त्याप्रमाणे विश्लेषण करत आहो आणि विश्लेषण करून एखादी गोष्ट सहज आपल्याला समजून घेता येते. एरवी ती समजायला अत्यंत अवघड असते. तर या अवघड गोष्टींना समजण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रयत्नामध्ये आज आपण 31व्या ओवीकडे वळत आहो. सुरू करूयाचा भाग. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. आपुलिया बुबुळा दृष्टी असोनी अखमडोळा तैसात्मज्ञानी दुबळा ज्ञान रूप जो. आता दृष्टी, दृश्य दर्शन या गोष्टी जेव्हा येतात तर दृष्टी त्याला पाहण्याचं इन्स्ट्रुमेंट डोळा असते. आज या डोळ्यावरील चर्चा. तर आपुलिया बुबुळा डोळ्याच्या आतमध्ये जे आपलं बुबुळ असतं, दृष्टी असोनी अखमडोळा, त्या डोळ्यामध्ये दृष्टी आहे, पाहण्याची क्षमता आहे. पण काय पाहण्याची क्षमता आहे? बाकी सगळं पाहण्याची क्षमता आहे पण स्वतःला पाहण्याची क्षमता नाही. तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञान रूप जो. त्याप्रमाणे आत्मज्ञानी जो असतो, ज्ञानरूप असूनही तो स्वतःला ज्ञानरूप समजत नाही. आणि आपण साधे देहरूप असून आपल्याला किती देहाचा अहंकार, आपल्या श्रीमंतीचा गर्व, रूपाचा गर्व, ज्ञानाचा गर्व, निरनिराळ्या प्रकारचे अहंकार. आपल्या बुबुळाला, डोळ्याला सर्व दृश्य वस्तू पाहण्याची क्षमता, योग्यता अशी आलेली आहे. पण स्वतःला पाहायला अक्षम म्हणजे आंधळाच आहे. दृष्टी असूनही अखम डोळा, अखम म्हणजे अक्षम डोळा. दृष्टी असून स्वतःला पाहण्यासाठी अक्षम आहे. तसा आत्मज्ञानी स्वतः ज्ञानस्वरूप होत असल्याने तो स्वतःला पाहू शकत नाही. एकदा का ज्ञानस्वरूप झाला की मग स्वतःला पाहायची गरजच नाही. तो स्वतःचं ज्ञानस्वरूप आहे, स्वतःच आत्मस्वरूप आहे. आणि म्हणून स्वतःला पाहण्याबाबत तो दुबळाच आहे. आता स्वतःच्या डोळ्यांना पाहायचे असेल तर आरशाच्या उपाधीने ते पाहता येतात. डोळ्यापासून निघालेली आपली दृष्टी आरशाच्या काचेवरून परावर्तित होऊन ती आपल्यापर्यंत आपलेच डोळे दाखविते. एरवी डोळा डोळ्याला पाहू शकत नाही, पण आरशासमोर जर उभं झालो आपण तर आरशात आपला चेहरा दिसतो. चेहऱ्यावर असलेले आपले दोन डोळे दिसतात. बिंबाचे डोळे उघडे असतील तर प्रतिबिंबाचे पण डोळे उघडे दिसतात. आणि बिंबाचे डोळे झाकले असतील तर प्रतिबिंब पण झाकला जाईल, पण मग डोळा पाहू शकणार नाही. पण पाहण्यासाठी बिंबाचे डोळे उघडे पाहिजे आणि समोर आरसा पाहिजे, तर त्याला प्रतिबिंबामध्ये आपला डोळा दिसू शकतो. पण ज्ञानाच्या बाबतीत असं होऊ शकेल का? कारण तिथे तसा आरसा संभवत नाही. डोळ्यापासून परावर्तित होऊन तीच दृष्टी परत फिरून येते आणि मग ती आपलेच डोळे दाखवते. अगदी त्याप्रमाणे आत्मवस्तूला पाहायची असेल तर मग आपल्याला विश्वाचा आरसा समोर ठेवावा लागतो. विश्वाला आरसा बनवून समोर जर ठेवला तर मग त्याच्यामध्ये सुद्धा आत्मरूपाने आपणच दिसतो. मग विश्वरूपाने आत्माच सर्वत्र भरलेलं आहे असे मानावे लागेल. जसं आपल्याला डोळ्यांनी दिसते तसं दिसणार नाही असं मानावं लागेल. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये म्हणतात, ना तरी आटलियांभ निज बिंबी प्रतिबिंब नेहटे का नभी नभ घटाभावी. ना तरी आटलिया अंभ निजबिंबी प्रतिबिंब. अंभ म्हणजे मटक, गाडग किंवा घागर, ते अंभ झालं. ना तरी आटलिया अंभ म्हणजे फुटलं. निजबिंबी प्रतिबिंब, घटामध्ये आकाशाचे प्रतिबिंब पडते किंवा सूर्याचं प्रतिबिंब पडते किंवा चंद्राचं प्रतिबिंब पडते. घटा म्हणजे मातीच्या गागरीमध्ये ठेवलेल्या पाण्यात त्याचं प्रतिबिंब पडते. त्या घटाचा नाश झाला की मी मग ते प्रतिबिंब कुठं जाते? प्रतिबिंब तर आपल्या बिंबाला मिळते, म्हणजे आकाशाच्या ठिकाणी मिळते. जे आपल्याला त्या घटामध्ये दिसत होतं ते मूळ आपल्या स्वरूपात मिळते, तत्क्षण मिळते. तर आकाशाचे प्रतिबिंब वर आकाशामध्ये विलीन होते. प्रतिबिंब उपाधीमुळे आलेले असते, म्हणजे त्या घटात पडलेलं प्रतिबिंब, त्या मटक्यात पडलेलं प्रतिबिंब, ते उपाधी अज्ञानाची असते. कारण ते प्रतिबिंब आहे, प्रतिबिंब शब्दच उपाधीयुक्त आहे आणि प्रतिबिंब शब्दामध्येच अज्ञान आहे. कारण ते बिंबाचं आहे, ओरिजिनल ज्ञान बिंब आहे आणि प्रतिबिंब हे त्याचं अज्ञान रूप आहे. तर ती उपाधी नष्ट झाली, ती उपाधी नष्ट झाली रे झाली की प्रतिबिंबाचा बिंबामध्ये विलय होतो. आणि मग लक्षात येते की वास्तविक ते प्रतिबिंब तर नव्हतेच, ते तर आभासमान होते, त्याचा भास होत होता. जे काही होतं ते मुख्य बिंबच होतं. असं हे आपल्या बाबतीतही असंच घडतं. ज्या अज्ञानजन्य उपाधियुक्त गोष्टी आहे त्यांनाच आपण खरं समजत असतो आणि त्यांना खरं समजता समजता सगळं आयुष्य आपलं निघून जातं आणि आपण त्याच गोष्टींना खरं आहे असं समजत असतो. त्या आभासी वस्तू असतात, त्या भासमान असतात. आत्मा हा शाश्वत असतो, चैतन्य हे शाश्वत असते. ब्रह्म किंवा ज्ञेय ज्याला म्हणतात हे सर्व शाश्वत असतात. या सर्व गोष्टी शाश्वत आहेत. या शाश्वत असल्यामुळे या कायमस्वरूपी असतात. ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाच्या शेवटी अध्यात्म, अधिदैव, अधियज्ञ, अधिभूत, ब्रह्म आणि मरणकालची स्थिती या गोष्टी दंशरूपाने सांगितल्या. पण त्याचाच उपयोग करून 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाने देवाला प्रश्न केलेत. ते जे 8 प्रश्न होते त्या 8 प्रश्नांवरून 8वा अध्याय निर्माण झाला होता. त्याची सुरुवात ब्रह्म काय, ब्रह्म कोणाला म्हणतात, त्यानंतर अधिभूत म्हणजे कोण, अधिदैव म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, हे सगळे प्रश्न आले होते. आणि त्याच्यामध्ये आलं होतं अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ. या 3 गोष्टींवरून परमात्म्याने अर्जुनाला विस्तारपूर्वक सांगितलं. अधिभूत म्हणजे आपण सर्व प्राणी मात्र ज्यांच्यामध्ये जीवात्मा आहे, म्हणजे आपल्या प्रारब्ध कर्मानुसार जीव बद्ध झालेला आहे आणि जीव आणि आत्मा एकत्र म्हणून त्यांना जीवात्मा म्हणतात. जसं जीव आणि शिव 2 पाखरं, तसा जीव आणि आत्मा हे एकत्र असल्यामुळे तो बद्ध जीवात्मा आहे. बद्ध कसा आहे? आपल्या कर्माचरणाने, आपल्या प्रारब्धाने तो बद्ध आहे आणि ते प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी त्याला परत जन्म घ्यावा लागतो. जन्मात आल्यानंतर या बंधनातून मुक्त होण्याऐवजी आणखीन नवीन नवीन क्रियमाण त्याच्या हातातून घडतात आणि नवीन नवीन क्रियमाण घडल्यामुळे तो आणखीन प्रारब्ध कर्मामध्ये ॲडिशन करत जातो आणि ही जन्ममरणाची परंपरा अशीच सुरू असते. तर असा तो अधिभूत, अधिभूतामध्ये हे जे शरीर आहे, भूत आणि अधिभूत हा फरक आहे. भूतप्रेतमध्ये जे भूत आहे ते भूत आहे, पण बरेचदा आपण या शरीराला सुद्धा अध्यात्मामध्ये भूत म्हणतात. तर त्याचा अर्थ अधिभूत असा आहे. आणि अधिदैव कोण? जो जीव आहे, जो बांधला जातो जन्मजन्मी, तो जीव. हा जीव म्हणजे परमात्माच आहे जणू, तो परमात्माच आहे. त्या परमात्म्याचं पडलेलं प्रतिबिंब आहे तो. तो जीव म्हणजे एक्झॅक्टली सगळ्या डायमेन्शननी तो बरोबर आत्म्यासारखाच आहे. आणि अधियज्ञ, अधियज्ञ म्हणजे तो परमात्मा, त्या परमात्म्याचं एक चैतन्यशील त्याचा अंश या शरीरामध्ये असलेला, त्याला आपण आत्मा म्हणतो. तो अधियज्ञ आहे आणि तो अधियज्ञ म्हणजे त्या परमात्म्याचं पूर्णपणे असलेलं चैतन्य जे या शरीरामध्ये पडत असतं. तर आपण ते आहे. आणि इथे बुबुळ म्हणून म्हणून जे संबोधण्यात येत आहे या ओळीमध्ये, ते मूळ रूपाने आत्म्याला संबोधन केलं गेलं. आपुली या बुबुळा दृष्टी असूनही अखम डोळा. डोळ्याला दृष्टी असूनही आपलं बुबुळ पाहता येत नाही, तसं आपला आत्मा हा आपल्याला दिसत नाही, पाहता येत नाही, त्याला फक्त अनुभव करता येतं. आपण कितीही प्रयत्न केले तरी त्याला पाहता येत नाही. सांगदेवांना ज्ञानेश्वर माऊली हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. दृष्टी असोनी अखम डोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. ज्ञानरूप जो असतो तो स्वतःच आत्मज्ञानी असतो. पण त्याला जर कोणी विचारलं, बाबा रे तू आत्मज्ञानी आहे का, तर तो सांगू शकत नाही. त्या मॅटरमध्ये तो दुबळाच असतो, तो वीक असतो, तो कमजोर असतो. तो असं म्हणत नाही कधीच की हो मीच ज्ञानरूप आहे, मीच तो परमात्मा आहे, असं म्हणत नाही. आपल्याला सद्गुरूच्या ठिकाणी परमात्मा आपण मानतो, तो असतो असं नाही, आपण त्याला मानतो. गुरु साक्षात परब्रह्म, तो चैतन्याचा झरा त्या परमात्म्याच्या शरीरातून वाहत असतो, म्हणून आपण त्याला मानतो. नाहीतर ते शरीर परमात्मा होऊ शकत नाही. कोणतंही शरीर, त्यातून परमात्म्याचं चैतन्य निघू शकते, पण ते परमात्मा होऊ शकत नाही. परमात्मा तसाही शरीराचा विषयच नाही. परमात्मा हा प्रकार शरीर नाहीच. आणि त्यामुळे त्या आत्म्याचा अनुभव करायचा असतो. जसे डोळा आपल्या बुबुळाला पाहू शकत नाही, आणि तो अनुभव करायचा असेल तर मग आरसा पाहिजे. तसा इथे आत्म्याला अनुभव करायचा असेल तर या जगाचा पसारा पाहिजे. या जगताच्या पसाऱ्यामध्ये आपल्या अवतीभोवती असलेले सर्व प्राणी, त्यांच्यामध्ये एक शुद्ध चैतन्य आत्मस्वरूपाने भरलेलं आहे असं अनुभव करणे, स्वतःमध्ये अनुभव करणे आणि सर्वत्र अनुभव करणे, हा अनुभव आहे. हा अनुभव तीन चार प्रकारे होऊ शकतो. कालच्या भागामध्ये आपण चर्चा केली होती की 12व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या ते चार मोड ऑफ ॲक्शन्स सांगितलेले आहे, चार प्रकारचे मोड्स. पहिला मोड काय? मन, बुद्धी आणि अहंकार माझ्या चरणी समर्पित कर, असं भगवंतांनी सांगितलं. मन, बुद्धी, अहंकार हे समर्पित करणे म्हणजे मनामध्ये पण मलाच ठेवणे, बुद्धीमध्ये पण मलाच ठेवणे, आणि अहंकार पूर्णपणे माझ्या चरणी समर्पित करणे, चित्तसुद्धा माझ्या ठाई एकरूप करणे. म्हणजे मनबुद्धी अहंकार आणि चित्त म्हणजे संपूर्ण अंतकरण परमात्म्याला अर्पित करणे, हा पहिला प्रकार सांगितला होता. दुसरा प्रकार सांगितला की तू असं जर करू शकत नसशील तर मग दिवसातून क्षणभर अर्धा तास तरी ध्यान करत जा, अभ्यास करत जा, मेडिटेशन करत जा. आणि मेडिटेशन करताना आपण हे शरीर नाहीच, आपण पवित्र आणि शुद्ध आत्मा आहो, आणि त्या विश्व चैतन्याशी डायलॉग्स करत जा. मेडिटेशनच्या माध्यमातून सहस्रार चक्रावर जाऊन त्या विश्व चेतनेशी एकरूप होत जा. म्हणजे हळूहळू हळूहळू तुझ्या अनुभवाला येईल की तू हे शरीर नसून तू एक आत्माच आहे. हा झाला दुसरा भाग. जर असंही करू शकत नसेल तर मग तिसरा ऑप्शन सांगितला. तिसरा ऑप्शन काय सांगितला की तू जे काही कर्म करतोस ते मी केले असे म्हणत जाऊ नकोस. कोणतेही कर्म जेव्हा करतोस ती कर्मे मी केलीत असं म्हणत जाऊ नकोस. ही प्रकृतीने केली, परमात्म्यांनी केली असंही नको म्हणूस, पण प्रकृतीने केली, कुठल्या तरी सुप्रीम पॉवरनी, वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये सुप्रीम पॉवर ऑलमायटी असं म्हणतो आपण. ऑलमायटी सर्व शक्तिमान, सुप्रीम पॉवर अदृश्य शक्ती असं वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये म्हणतो. आणि आपल्या फिलॉसॉफीमध्ये आपण म्हणतो की प्रकृतीने केलेत किंवा त्या देवानी केलेत. तर तू असं मानत जा की तू जी कर्म केलीत ती तू केलेलीच नाहीत असं मानत जा. मग म्हणतात की जर तुला हेही जमत नसेल, हा तिसराही प्रकार जमत नसेल, तर मग चौथा प्रकार. चौथा प्रकार कसा की तू कर्म केली असं जरी तुला वाटत असेल तर त्या कर्माचं फळ मात्र तू घेऊ नकोस. त्या कर्माचं फळ तू घेत जाऊ नकोस, त्या कर्माचं फळ सोडून दे. जसे मोठे मोठे वृक्ष, मोठ्या लता, त्यांना बहर आला, खूप फुलं फळं लागली की त्या बहरून त्यांच्या फांद्या खाली वागतात, नम्रतेने विनम्रतेने त्या सर्व फांद्या खाली वागतात आणि सर्व ती फुलं गळून पडतात किंवा फळं गळून पडतात. ते इतरांच्या कामी येतात, त्या झाडाच्या काहीच कामाची नसतात आणि म्हणून ते झाड स्वतःला घेत नाही. तर कोणत्याही कर्माचं फळ मात्र तू घेत जाऊ नकोस, मला देऊ नको पण तूही घेत जाऊ नकोस. हा चौथा मार्ग सांगितला. तर हे चार प्रकार, या चार प्रकारांनी हळूहळू हळूहळू का होईना तो आपल्याला आत्मबोध ग्रहण करता येतो. ज्ञानरूप झाल्यामुळे, आत्मज्ञानी झाल्यामुळे हळूहळू हळूहळू हा बोध आपल्याला ग्रहण करता येतो आणि त्याप्रमाणे आपल्याला हे फील होत असते की आपण हे शरीर नसून आपण शुद्ध चैतन्य आहोत, आपण आत्मा आहो, आपण अधियज्ञ आहोत. आणि तो अधियज्ञ सर्वांच्या ठाई एकसारखा भरून राहिला आहे आणि म्हणून सर्वच प्राणी, 84 लक्ष योनीतील सर्वच प्राणी, ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असो, मॅक्रो ऑर्गॅनिझम्स असो, लार्ज ॲनिमल्स असो किंवा माणूस असो किंवा मग तो गेंडा हत्ती कोणताही असो, या सर्व सर्वच्या सर्व ठिकाणी ते चैतन्य ठाई ठाई भरून उरलेलं आहे. पण ते आपल्या डोळ्यांनी दिसू शकत नाही, त्याला अनुभवायचं आहे. आपल्या आतमध्ये सुद्धा अनुभव करता येते आणि या विश्वामध्ये सुद्धा अनुभव करता येते. विश्वामध्ये अनुभव करायचं असेल तर या विश्वाला आरसा समजायचं आणि मग त्याच्यामध्ये ते बुबुळ पाहायचं. बुबुळ म्हणजे स्वतःचा आत्मा. काय सांगतात चांगदेवांना, आपुलिया बुबुळा दृष्टी असोनी अखम डोळा. डोळा हा आपल्याच बुबुळाला पाहण्यासाठी दृष्टी असूनही अक्षम आहे, असमर्थ आहे. तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप, जे ज्ञानरूप असूनही तो आत्मज्ञानी आपल्या आत्म्याला पाहण्यासाठी दुबळाच आहे, तो कमजोर आहे, त्याच्याकडून पाहणं होत नाही, पाहू शकत नाही. आणि त्याला पाहायचं असेल तर त्याला हा विश्वरूप आरसा पाहिजे. आज 31व्या ओवीत इथे विश्रांती घेण्यापूर्वी एकदा त्या ओवीचा उच्चार करूया. आपुलिया बुबुळा दृष्टी असोनी अखमडोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञान रूप जो. 31व्या ओवीचा पहिला भाग आपण घेतला, उद्या दुसरा भाग घेऊया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.